नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं दिवशी कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. कृत्रीम बुद्धी मनशाच्या जिवितांत व्हड बदल घडोवन हाडटा अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी सांगलां. ते आयज जयपुरांतल्या JECCत जाल्ल्या प्रादेशीक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 वेळार उलयताले. आतां सगळ्या क्षेत्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो व्हड प्रमाणांत वापर जावपाक लागला, जाका लागून क्षमता वाड जावपाक लागल्या अशें तांणी सांगलें. हे वेळार उलयतना इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळें की जशी वीज प्रत्येक मनीस घर आनी उद्देगा कडेन पावली तशेंच AI पावपाक जाय.
इलेक्ट्रिसिटी से एनर्जी हर घर तक हर व्यक्ति तक पहुंची, वैसे ही AI से इंटेलिजेंस हर व्यक्ति हर घर हर उद्यम के साथ जुड़ेगी. ये एक ऐसा बड़ा परिवर्तन है जिस परिवर्तन को हमें आत्मसात करके, जिसका उपयोग करके, जिसका लाभ उठा के हम अगर हमारे जीवन में इसको शामिल करें तो हमको बेनिफिट है. AI को अच्छे से भारत में डेवलप करने के लिए, हमारे नागरिकों के उपयोग में लाने के लिए माननीय प्रधानमंत्री जी ने बहुत एक क्लियर विजन हम सबके सामने रखा. उसका पहला प्रिंसिपल है टेक्नोलॉजी को डेमोक्रेटाइज करना, यानी हर एक व्यक्ति को टेक्नोलॉजी की उपलब्धता हो, भारत में टेक्नोलॉजी डेवलप हो सके, आत्मनिर्भर भारत के टेक्नोलॉजी के गोल्स हम पूरे कर सके. इस पूरे प्रेरणादायी विजन को लेकर AI मिशन ने और मंत्रालय ने कई अच्छे एक्सपर्ट्स के साथ बातचीत करने के बाद में AI मिशन की रचना की. 1.5 वर्षों के कम समय में इस AI मिशन की उपलब्धियां आज विश्व में चर्चित है.
जयपुरांत जेन्ना आपूण आयिल्लो तेन्ना आपणे 2 संकल्प केल्ले, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग ट्रेनिंग सेंटर आणि एक व्हड डेटा सेंटर उभारपाचे असे ते उलयले.
एक और आज मैं आप सबके सामने एक घोषणा करना चाहूंगा. कुछ दिनों पहले जब जयपुर आया था तब 2 संकल्प लिए थे. एक तो इलेक्ट्रॉनिक्स की मैन्युफैक्चरिंग के लिए 5,000 युवाओं को ट्रेनिंग देने का. अब उसका काम बहुत आगे अच्छा बढ़ गया है. लघु उद्योग भारती के साथ मिलकर यह काम किया जा रहा है. लघु उद्योग भारती, CII और इलेक्ट्रॉनिक्स की जो मैन्युफैक्चरिंग की सबसे बड़ी एसोसिएशन है ICEA, ये तीनों मिलकर कार्यक्रम की रचना कर रहे हैं 5,000 नौजवानों को स्किल ट्रेनिंग का. दूसरा, मैंने तब संकल्प लिया था कि एक बड़ा डेटा सेंटर राजस्थान में बनना चाहिए, जयपुर में विशेषकर बनना चाहिए. तो अब उसकी तैयारी भी पूरी हो गई है. आने वाले कुछ ही समय में मैं माननीय मुख्यमंत्री जी से आज ही निवेदन कर लेता हूं कि आप अपना समय देंगे, आपके पावन कर कमलों से इस डेटा सेंटर का भूमि पूजन भी बहुत जल्दी करेंगे, इसकी तैयारी भी होगी.
भारत ऊर्जा सप्तक 2026 या महिन्याच्या 27 तारखे सावन गोयात जातले. 4 दिसांच्या या कार्यावळीत सरकारी फुडारी, उद्देग कार्यकारी आणि नवनिर्माण करपी एकठांय येऊन सुरक्षित, शाश्वत, परवडपी ऊर्जा फुडाराक चालना दितले. ऊर्जा सुरक्षा घटमूट करप, गुंतवणूक वाढोवप आणि कार्बन उत्सर्जन उणे करपा खातीर व्यवहारीक आणि प्रामाणीक मार्ग मुखार व्हरप हाचेर या कार्यावळीत भर दितले असे पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान सांगला. तज्ञांनी तयार केल्या 4 दिसांच्या कार्यक्रमा वेळार IEW 2026 मंत्र्यांच्यो गोलमेज परिषद, जागतिक भांडवली प्रवाहार CEO संवाद, सार्वजनिक खासगी क्षेत्रातलो संवाद, बहुराष्ट्रीय कंपनी, राष्ट्रीय ऊर्जा कंपनी आणि उच्च वाढीच्या स्टार्टअप्स वरवी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, सामाजिक कार्यक्रम आणि माध्यमाकडे संवाद तसेच एका प्रतिष्ठित प्रदर्शनाचो समावेश असतलो. 5 जानेवारी 2026 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या साबरमती वस्तीघरा भायर JNU SU कडे संबंधित विद्यार्थ्यांनी 5 जानेवारी 2020 दिसा JNU जाल्ल्या हिंसाचाराच्या 6व्या वर्सा निमित्त गुरिल्ला धाब्यासयत प्रतिकाराची रात या शीर्षका खाला एक कार्यक्रम आयोजित केलो. कार्यक्रमाचे सुरवातीक जमिल्लो जमाव फक्त वर्धापन दिन मनोवपाक पुरतो मर्यादित आशिल्ल्याचे दिसताले. घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे 30-35 असलेली, पण कार्यक्रमा वेळार उमर खालीद आणि शर्जील इमाम हांच्या जामीन अर्जावेल्या न्यायालयीन निर्णया उपरांत जमिल्ल्या जमावाचे स्वरूप आणि सूर लक्षणीय रित्या बदलले. काही विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्षेपार्ह, चिथावणीखोर आणि प्रक्षोभक घोषणा दिवपाक सुरुवात केली. अशो घोषणा दिवप हे लोकशाही विरोधात पुरायपणान विसंगत असा, JNU आचारसंहितेचे उल्लंघन करता आणि भौशिक सुव्यवस्था, कॅम्पस मधलो सलोखा तसेच विद्यापीठाची सुरक्षा आणि संरक्षणाचे वातावरण गंभीरपणान इबाडपाची क्षमता निर्माण करता. घटनेच्या वेळार सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित आशिले आणि त्यांनी परिस्थितीवर बारीकाईन लक्ष दवरले. या घटनेच्या संदर्भात BNS च्या संबंधित कलमाखाला मुखेल सुरक्षा अधिकाऱ्यांनी FIR दाखल केला. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी बिहारात दाट ते सामके दाट धुके पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडले 2 ते 3 दीस दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आनी चंदीगड हांगाय अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. बॅडमिंटनात 2 वेळा ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू आज क्वालालंपुरात स्टेडियम अक्सियाटा अरेना हांगा मलेशिया ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन करतली. दुखापतीक लागून 2025 मोहिमे उपरांत सिंधू क्वालालंपुरात जावपी भारताच्या बायला एकोडीच्या आव्हानात मालविका बनसोड आणि उन्नती हुडा ही आसात. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.